देशभरातल्या 89 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचा समावेश आहे. तसंच युद्धामुळे जगभरात उपासमारीचं संकट निर्माण झालंय, तर IPL मध्ये आज कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये लढत होणार आहे. तसंच अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत आली आहे, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 26 एप्रिल, वार शुक्रवार. पॉडकास्टची सुरुवात करूयात लोकसभा निवडणुकीच्या बातमीपासून. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातल्या 89 मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भातल्या 5 आणि मराठवाड्यातल्या 3 अशा महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह एकूण 1210 उमेदवारांचं भवितव्य EV मध्ये बंद होणार आहे. देशातल्या 13 राज्यांमध्ये शुक्रवारी मतदान होणार असून यामध्ये सुमारे 16 कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतदान होणाऱ्या 89 मतदारसंघांमध्ये 9 मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी तर 7 मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या टप्प्यामध्ये केरळमधल्या सर्व 20 मतदारसंघांमध्ये मतदान पूर्ण होणार आहे. याशिवाय आसाममधल्या 5, बिहारमधल्या 5, छत्तीसगडमधले 3, कर्नाटकातले 14 आणि मध्य प्रदेशातले 7, सोबतच महाराष्ट्रातले 8, मणिपूरमधलं 1, राजस्थानमधले 13, त्रिपुरामधलं 1, उत्तर प्रदेशमध्ये 8, पश्चिम बंगालमधले 3 आणि जम्मू व काश्मीर या राज्यासाठी 1 इतक्या मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात मतदान होणार असून या टप्प्यानंतर राज्यातल्या 48 मतदारसंघांपैकी 13 मतदारसंघांमधलं मतदान संपलेलं असेल. महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांपैकी विदर्भातल्या अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, बुलढाणा तर मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड या मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर अकोला, रवी राणा अमरावती, रविकांत तुपकर बुलढाणा आणि वर्ध्यातनं रामदास तडस हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर देशभरात ओम बिर्ला, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, HD कुमारस्वामी, शशी थरूर, भूपेश बघेल, KC वेणुगोपाल, दानिश अली या महत्वाच्या उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची. यामध्ये आज आपण घेणार आहोत धाराशिव मतदारसंघाचा आढावा. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या इथल्या राजकीय लढतीचं विश्लेषण केलंय ते दैनिक सकाळचे धाराशिवचे प्रतिनिधी शीतल कुमार शिंदे यांनी.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होते. यासाठी 31 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही उमेदवारांमध्ये आहे. या मतदारसंघामध्ये विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. त्यापैकी औसा हा विधानसभेचा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातील आहे आणि बार्शी हा विधानसभेचा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील आहे. धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी या 6 आमदारापैकी 5 आमदार हे भाजप आणि भाजप मित्र पक्षाचे आहेत आणि 1 आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. अशी कागदावरची तुल्यबळ लढत हे महाविकास आघाडीकडे आहे. 5 आमदार महाविकास आघाडी महायुतीच्या बाजूने आहेत आणि 1 आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. यात 31 उमेदवार रिंगणात असले तरी त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, MIM आणि अन्य प्रादेशिक पक्ष, अपक्ष असे उमेदवार असले तरी तुल्यबळ लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्येच आहे. सध्या सोशल मीडिया, लोकांच्या गाठीभेटी, कॉर्नर सभा आणि राज्यस्तरीय राष्ट्रीय नेत्यांच्या सभेवर दोन्ही पक्षांचा भर आहे. त्यापैकी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची सभा तुळजापूरमध्ये झाली आणि येत्या 30 तारखेला 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा धाराशिवमध्ये आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या तुल्यबळ लढत आहे. दोन्ही पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी मोठमोठ्या सभा करत आहेत. यामधून जर वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांच्या नेत्यांच्या सभा जर झाल्या या मतदारसंघामध्ये तर हे मतदार कोणाचे मत खातील, कुठल्या उमेदवाराचे मत खातील यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे येणाऱ्या आणखी 2-4 दिवसांमध्ये याचे चित्र स्पष्ट होईल.
आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे. केकेआर आपल्या होम ग्राउंडवर खेळत असल्यामुळे त्यांचं पारडं नक्कीच जड असेल. यात पंजाबचा कर्णधार शिखर धवन अजूनही खेळत नाहीये आणि त्यामुळे पंजाबला मोठा सेटबॅक बसलाय. हे विश्लेषण अनिरुद्ध संकपाळ यांनी केलंय.
आयपीएलच्या 42व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होतोय. हा सामना केकेआरचं होम ग्राउंड एडन गार्डनवर होत असल्यामुळे नक्कीच त्यांचं पारडं जड असणार आहे. त्यातच केकेआर ही सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेली टीम आहे. त्यांनी 10 गुण्स मिळवलेत आणि पंजाब किंग्स ही 9व्या स्थानावर असलेली टीम आहे. त्यांनी 8 पैकी फक्त 2 सामने जिंकलेले आहेत आतापर्यंत. त्यामुळं नक्कीच त्यांना आता विजयाची नितांत गरज आहे. त्यातच त्यांचा कर्णधार हा जायबंदी आहे. शिखर धवन अजूनही खेळतोय का नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे सॅम करणच पंजाब किंग्सची कॅप्टन्सी करतोय. केकेआरच्या लाईनअपकडे बघायचं झालं तर त्यांची टॉप ऑर्डर एकदम जबरदस्त आहे. सॉल्ट आहे, सुनील नारायण आहे, अंगक्रिश रघुवंशी आहे. हे 3 बॅट्समन चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. त्यांना रिंकू सिंग, अँड्रे रसेल ही पण एक चांगल्या पद्धतीनं मॅच फिनिशरचा रोल निभावताना दिसतायत. बोलिंग लाईनअपही त्यांची तगडी आहे आणि होम ग्राउंडवर खेळण्याचा नक्कीच त्यांना ऍडव्हान्टेज मिळेल. त्यामुळं आजच्या सामन्यात नक्कीच केकेआरचं पारडं जड असेल. फक्त पंजाब किंगसाठी कोण मिरॅकल करू शकतं का हाच फक्त एक फॅक्टर असेल.
पॉडकास्टची चौथी बातमी देशभरातल्या वन्यजीव प्रेमींसाठी आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी चित्ता संवर्धन प्रकल्पाअंतर्गत मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात परदेशातून चित्ते आणले गेले. यानंतर या महत्वाकांक्षी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता याच राज्यातल्या गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात 5 ते 8 चित्त्यांना सोडण्यात येणार आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना अभयारण्याच्या कुंपण असलेल्या आवारात सोडण्यात येणार आहे. चित्त्यांचं प्रजनन आणि अनुकूल हवामानावर लक्ष केंद्रित करून चित्त्यांना अभयारण्यात सोडलं जाणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे ती युद्ध परिस्थितीमुळे जगभरात ओढवलेल्या उपासमारीची. जगभरात मागच्या वर्षी 59 देशांमध्ये 28 कोटींहून अधिक लोकांना प्रचंड उपासमारीचा सामना करावा लागलेला आहे. गाझामधल्या संघर्षामुळे सुमारे 20 लाख लोक हे निर्वासित झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून उपासमारीमध्ये वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या अहवालानुसार सन 2022 या वर्षाच्या तुलनेत 2023 2.5 कोटींहून अधिक जणांना उपासमार सहन करावी लागली आहे. सुदान आणि गाझामधल्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे ही संख्या वाढलेली आहे आणि अतिप्रचंड उपासमारीचा सामना करत असलेल्या सुमारे 6.5 लाख लोकांपैकी 80% हे गाझातील आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांची. सुनीता विलियम्स या एकदा पुन्हा अंतराळ सफारीसाठी सज्ज झाल्या आहेत. तिसऱ्यांदा त्या अंतराळाची सफर करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत आपल्या जीवनातले 321 दिवस 17 तास आणि 15 मिनिटं अंतराळात घालवली आहेत. आता तिसऱ्या सफारीसाठी त्या बोईंगच्या स्टार लाइनर अंतराळ यानात क्रू फ्लाईट टेस्ट मिशनपूर्वी पायलटचं ट्रेनिंग घेत आहेत. सोमवारी 6 मे रोजी रात्री 10:30 अमेरिकेच्या फ्लोरिडामधल्या कॅप कॅनवेलर स्पेस फोर्स स्टेशनवरनं हे यान लॉन्च होणार आहे. पॉडकास्टची 7वी बातमी आहे अभिनेत्री तमन्ना भाटिया संबंधीची. आधीच महादेव बेटिंग ऍप प्रकरणी चौकशी सुरू असताना आता महाराष्ट्र सायबर सेलनं तमन्नाला समन्स बजावलंय. तमन्नानं 2023 आयपीएलचा सामना फेअर प्ले या ऍपवर लाईव्ह स्ट्रीम केला होता. त्यामुळे वायकॉम कंपनीला कोट्यावधींचं नुकसान झालं होतं. या प्रकरणी तमन्नाला 29 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे. फेअर प्ले ऍप हे महादेव बेटिंग ऍपचीच एक सबसिडियरी आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.